हेलो, आज अपन एक टॉमी डॉगची गोष्ट ऐकूया। टॉमीने पकडला चोर। सॅम एक छोटा मुलगा होता, तो त्याच्या मॉम डॅड बरोबर राहत असे। सॅमच्या फिफ्थ बर्थडेला डॅडने त्याला एक छोटा दोस्त म्हणजे कुत्र्याचं पिल्लू गिफ्ट म्हणून दिले। सॅमने त्याचे नाव टॉमी ठेवले। कुठेही जाताना सॅम व टॉमी ही जोडी बरोबर फिरत असे। हळूहळू टॉमी मस्त मोठा कुत्रा झाला। सॅम पण आता 7 वर्षाचा स्कूल बॉय झाला होता। सॅम रोज नवीन नवीन खेळ टॉमीला शिकवायचा। घरी टॉमी मम्मा व डॅडना खूप मदत करायचा। डॅडला डोर बाहेर पडलेले न्यूजपेपर आणून दे, मम्माची ग्रोसरी बॅग कारमधून उचलणे, शिवाय दोघांना कामावर जाताना पायात घालायचे शूज सॅन्डल्स आणून दे, अशी छोटी छोटी कामे तो करायचाच, पण मुख्य म्हणजे सॅम व घराचे रक्षण करायचा। सॅमला कोणी त्रास देत नाही ना, घरात कोणी शिरत नाही ना, याकडे टॉमीचे बारीक लक्ष असे। एकदा सॅमच्या स्कूलला कसली तरी सुट्टी होती, पण मॉम डॅडला मात्र ऑफिस होते। सॅम मॉमला म्हणाला, मी व टॉमी घरीच राहतो, तू काळजी करू नकोस, फक्त मला लायब्ररीतून थोडी पुस्तके आणायची आहेत, मी लॅचकी घेऊन जातो व टॉमी व मी नंतर घरातच खेळू। मॉम ओके म्हणाली। त्यांच्या दरवाजाच्या बाहेर एक चोर उभा होता। त्याने हे सगळे ऐकले, तो खुश झाला। मॉम डॅड ऑफिसला गेल्यावर थोड्या वेळाने सॅम व टॉमी पण बाहेर पडले। सॅमने आठवणीने लॅचकी घेतली, मस्त रमत गमत ते लायब्ररीत पोचले, पुस्तके बदलून झाल्यावर परत घरी येण्यास निघाले। इकडे सॅम आणि टॉमी घराबाहेर पडल्यावर 5-10 मिनिटांनी चोर घरात शिरला व सगळीकडे शोधू लागला। जास्त काही त्याला सापडलेच नाही, थोडी कॅश, एक घड्याळ व सॅमची पिगी बँक त्याने उचलली। सॅम व टॉमी घराबाहेर आले तेव्हा सॅमला घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला। त्याला शंका आली। त्याने टॉमीच्या कानात काहीतरी सांगितले। टॉमी दरवाजाचा आवाज न करता आत शिरला व दरवाजातच पाय पसरून बसला। चोर घाईघाईने दरवाजापर्यंत आला तर त्याला दिसले, एक भला मोठा कुत्रा दारातच बसला आहे। चोर खूप घाबरला। टॉमीने त्याच्या अंगावर उडीच मारली। चोराने चोरलेल्या सगळ्या वस्तू खाली टाकल्या, पण टॉमी त्याला हलूच देईना। तो जरा जागचा हल्ला की टॉमी भुंकायचा व त्याची पॅन्ट पकडायचा। 5-10 मिनिटे हे नाटक चालले होते। तोपर्यंत सॅम दुसऱ्या गल्लीत राहणाऱ्या पोलीस अंकलला बरोबर घेऊनच आला। सॅमचा ओळखीचा आवाज आल्यावर टॉमी खुश झाला व त्यांनी पॅन्टने खेचतच चोराला बाहेर आणले। पोलीस अंकलने त्याला ताब्यात घेतले। सॅम व टॉमीच्या हुशारीमुळे चोर पकडला गेला। मॉम डॅडला हे जेव्हा कळले तेव्हा त्यांनी सॅमला मस्त ड्रेस व टॉमीला गळ्यात घालायचा पट्टा गिफ्ट म्हणून आणला व टॉमीला त्याचा आवडता बनपाव देखील मिळाला। बाय बाय।